चीनी मंडी .com पॉडकास्ट।
खर्चिक विवाह टाळून वाचवलेली रक्कम दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीस। धुळे जिल्ह्यातील कल्पेश आणि प्रियंका देवरे या नवविवाहित दाम्पत्यानं नोंदणी पद्धतीनं विवाह करून लग्न समारंभाच्या आयोजनात वाचवलेली रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीस दिली आहे। राज्यातील दुष्काळ निवारणासाठी मदत म्हणून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 2,51,000 धनादेश आज सुपूर्त केला। बोरीस तालुका जिल्हा धुळे येथील प्रगतिशील शेतकरी परशुराम भाईदास देवरे यांचे सुपुत्र कल्पेश आणि उमरे येथील प्रगतिशील शेतकरी संजय काशीनाथ सोनवणे यांची कन्या प्रियंका यांचा विवाह निश्चित करण्यात आला। त्यावेळी वर वधू आणि दोन्ही बाजूच्या कुटुंबियांनी खर्चिक समारंभाचं आयोजन टाळण्यावर सहमती दर्शवली। साधेपणानं विवाह करून वाचवलेला पैसा राज्यातील सध्याच्या दुष्काळ निवारण कार्यासाठी मदत म्हणून देण्याचा निश्चय करून नोंदणी पद्धतीनं विवाह लावण्यात आला। कल्पेश आणि प्रियंकासह त्यांच्या आई वडिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात आज भेट घेऊन 2,51,000 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला। माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील या कुटुंबियांसोबत उपस्थित होते। समाजासमोर घालून दिलेल्या या आदर्शाबद्दल मुख्यमंत्र्यांनी नवदाम्पत्याचं तसंच देवरे आणि सोनवणे कुटुंबियांचं अभिनंदन केलं आहे।